करिंथ करास पहिले पत्र अध्याय 2। बंधुजन हो, मी तुम्हाकडे आलो तो वक्तृत्वाच्या व ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे गूज तुम्हा सांगत आलो असे नाही, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त। याशिवाय तुम्हामध्ये दुसरे काही जमेस धरू नये असा मी निश्चय केला, आणि मी तुम्हाजवळ अशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो। माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांच्या प्रतिपादनाची होती, यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या सामर्थ्याने असावा।
जे पोक्त आहे त्यामध्ये आम्ही ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान या युगाचे नव्हे, आणि या युगाचे नाहीसे होणारे अधिकारी यांचेही नव्हे, तर दैवी ज्ञानाचे रहस्य आम्ही सांगतो। ते गुप्त ठेविलेले होते, ते युगांच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता देवाने नेमिले, ते या युगातल्या अधिकाऱ्यातील कोणालाही कळत नाही। त्यांना कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते। हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही व माणसाच्या मनात आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे।
परंतु देवाने ते स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्यांचाही शोधक आहे। मनुष्याचा आत्मा जो मनुष्यात असतो, त्याशिवाय मनुष्यातील गोष्टी कोण ओळखतो? तशा देवाच्या गोष्टी देवाच्या आत्म्याशिवाय कोणीही ओळखत नाही।
आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून जो आत्मा आहे तो मिळाला, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे। ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टी जुळवून सांगतो।
दैहिक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात, आणि त्याच्याने त्या ओळखवत नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या योगे होते। जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखितो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही।
प्रभूचे मन असे कोणी ओळखिले की त्याने त्याला शिकवावे?
आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे,